नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्र आनी छत्तीसगडाच्या भेटेर वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे करतले उक्तावण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार उक्तायतले. म्यानमारात आयिल्ल्या विनाशकारी भुंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 1644 जाला. भारतान ऑपरेशन ब्रह्माखाला मजत धाडल्या. आयज देशभरांत संवसार पाडवो व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. आनी आयपीएल क्रिकेटांत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत गुजरात टायटन्सान मुंबय इंडियन्साक 36 धांवड्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्र आनी छत्तीसगडाक भेट दितले. प्रधानमंत्री मोदी आयज सकाळी नागपुरात वतले, स्मृती मंदिरात दर्शन घेतले आनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार आनी गुरुजी म्हणून लोकप्रिय आशिल्ल्या माधवराव गोलवलकार हांका मानवंदना दितले. ते उपरांत प्रधानमंत्री दिक्षाभूमीक भेट दितले आनी डॉ बीआर आंबेडकर हांका नमन करतले. प्रधानमंत्री दनपारा सुमार 3:30 वरांचेर छत्तीसगडातल्या बिलासपुरात वतले. प्रधानमंत्री 33,700 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्प राष्ट्राक समर्पित करपाचे आसात. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 120वो भाग आसतलो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज संकेतस्थळार, न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच एअर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशिक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. ऑपरेशन ब्रह्माचो एक भाग म्हूण भुंयकाप जाल्ल्या म्यानमारातल्या यांगोन आनी नायपी ताव हांगा भारतीय वायुसेनेची 5 विमानां देंवली अशी म्हायती विदेश वेव्हार मंत्रालयान दिल्या. ह्या विमानात एचएडीआर साहित्य, 60 पॅराफिल्ड अँब्युलन्स आनी एनडीआरएफ कर्मचारी आशिल्ले. एनडीआरएफचो पंगड आयज मंडालय वतलो आनी बचाव कार्य करपा खातीर शारात पावपी पयलो पंगड थारतलो. ताचे आदी काल नवी दिल्लीत मिडियाक म्हायती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी 15 टन मजत आशिल्ले पयले विमान यांगोन हांगा पावला अशें सांगले. मजगती शुक्रारा 7.7 तीव्रतेच्या खर भुंयकापाक लागून म्यानमारात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 1600 परस चड जाला. देशातल्या लष्करी फुडारपणाखाला सरकारान जारी केल्ल्या निवेदनात म्हळा की आतां 1644 लोकांक मरण आयला जाल्यार जखमींचो आंकडो 3408 इतलो जाला. तशेंच 139 जाण बेपत्ता आसात. थायलंडाची राजधानी बँकॉकात 10 जणांक मरण आयिल्ल्यान 101 जाण अजूनय बेपत्ता आसात. केंद्रीय घरमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी अमित शहा आयज पाटणात राज्य पावड्यावेल्या सहकारी परिषदेचे उक्तावण करतले आनी बिहारातल्या गोपालगंजात भौशीक बसकेतूय उलोवप करतले. उपरांत ते येता त्या बिहार विधानसभा वेंचणुके खातीर युती मतदारांकडेन चर्चा करपाचो एक भाग म्हूण पाटणातय एनडीए फुडाऱ्यांकडेन बसका घेवपाचे आसात. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्सा निमतान सहकारी परिषद जावपाची आसा. पाटणाच्या सभाघरात आयोजित जावपी कार्यावळीक देशातल्या वेगवेगळ्या वाठारातल्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे पॅक्स, एफपीओ, वेपार मंडळातले 7,000 परस चड प्रतिनिधी हाजीर रावपाचे आसात. तशेंच केंद्रीय सहकारी मंत्री 800 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत कार्यावळी आनी तांची बुन्याद घालतले. तातूंत दरभंगाक मखाना प्रक्रिया केंद्र, मायक्रो एटीएम वाटप, शेतकार उत्पादन संघटनेक एफपीओ रीण आनी अन्नधान्यांचे नवे साठवण गोदाम हांचो आसपाव जाता. सहकारी परिषदेक हाजीर रावल्या उपरांत शाह गोपाळगंजाक भेट दिवपाचे आसात. गोपाळगंजातल्या पुलीस लायन मैदानाचेर ते भौशीक बसकेत संबोधन करतले. हाचे आदी मंत्री शाह काल सांजे 2 दिसांच्या बिहार भेटेत पाटणा पावले. पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांकडेन वेगवेगळ्यो मॅरेथॉन बसका घेतल्यो आनी 2025 वर्साचे बिहार विधानसभा वेंचणुके सयत वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा केली. केंद्रीय मंत्र्यांनी पक्ष फुडारी आनी कार्यकर्त्यांक एनडीएच्या मतदारांच्या हेर फुडाऱ्या आनी पक्ष कार्यकर्त्यां वांगडा समन्वयात्मक पद्दतीन काम करपाक सांगला. तशेंच 2025-26 वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पातल्या लोककेंद्रीत तरतुदींचो प्रचार करपाचें काम मंत्री शाह हांणी पक्षाच्या कार्यकर्त्यांक ह्या वेळार दिले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आता मुखावेल्यो खबरो. आयज संवसार पाडवो. हिंदू पंचांगा प्रमाण आयज नवे वर्स सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पयलो दीस. 3:30 मुहूर्तातलो हो एक शुभ मुहूर्त अशें मानतात. आयज गुढी पुजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातात. शुभ मुहूर्त आशिल्ल्या कारणान घर प्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायाभरणी करप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां आयचे दिसो बरो मानून अशें करतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नम अशे 9 दीस रामनवरात्र मनयतात. आयज सावन रामाच्या तशेंच हेर देवळांनी रामनवरात्रोत्सवाच्यो कार्यावळी सुरू जातल्यो. भजन, किर्तन, नामस्मरण अशा कार्यावळींचो तातूंत आस्पाव जाता. वर्सभरांत हिंदू पंचांगा प्रमाण 3:30 मुहूर्त शुभ मानतात. तातूंत आयचो संवसार पाडवो, दसरो, अक्षय तृतीया आनी गोरवांचो पाडवो म्हळ्यार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अशें मेळून हे 3:30 मुहूर्त अशें मानतात. इजिप्त आनी कतार कडल्यान गाझा युद्धबंदीचो आयिल्लो नवो प्रस्ताव हमासान मान्य केला. इस्रायल ह्या करारात आडमेळी हाडचो ना अशी आस्त बाळगून 2 दिसा आदी मेळिल्लो युद्धविराम प्रस्ताव सकारात्मक रितीन मान्य केला अशें हमासाचे मुखेली खलील अल हया हांणी आपल्या भाषणांत म्हळां. ह्या प्रस्तावांत हमासाक दर सप्तकांत 5 इस्रायली बंदक सोडपाची सुचोवणी केल्या. इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांच्या कार्यालयान हो प्रस्ताव मेळिल्ल्याची खात्री करून इस्रायलान अमेरिकेच्या समन्वयान प्रतिप्रस्ताव धाडला अशें तांणी सांगला. आयपीएल क्रिकेटांत काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत गुजरात टायटन्सान मुंबय इंडियन्साक 36 धावड्यांनी हरयलो. पयली बॅटींग करतना गुजरात टायटन्सान आपल्या थारायल्ल्या 20 ओव्हरींनी 8 बाद 196 धावड्यो केल्यो. तातूंत साई सुदर्शनान 41 बॉलांनी 63 धावड्यो केल्यो. मुंबय खातीर हार्दिक पांड्यान 2 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना मुंबय इंडियन्स 20 ओव्हरींनी 6 गडी वगडावन फकत 160 धावड्यो काडूंक पावले. जाल्यार सूर्यकुमार यादवान 28 बॉलांनी 48 धावड्यो केल्यो. गुजरात खातीर मोहम्मद सिराज आनी प्रसिद्ध कृष्णा हांणी दरेकी 2 विकेटी घेतल्यो. मजगती आयज दिल्ली कॅपिटल्स आनी सनरायझर्स हैदराबाद ह्या पंगडां मदीं विशाखापटनमांत दनपारा 3:30 वरांचेर खेळ जातलो. जाल्यार दुसऱ्या खेळांत राजस्थान रॉयल्स आनी चेन्नय सुपर किंग्स गुवाहाटींत आयज सांजे 7:30 वरांचेर खेळटली. बुद्धीबळांत भारताच्या निहाल सारिनान उझबेकिस्तानांतल्या ताशकंदांत ताशकंद ओपन आगझामोव्ह मेमोरियल किताब 2025 जिखला. 20 वर्सां पिरायेच्या भारतीय ग्रँडमास्टरान 10 पैकी 8 अपराजीत गूण मेळून किताब मेळयलो. ह्या जैताक लागून निहालान 7.1 एल्लो रेटींग पॉयंट मेळयला आनी ताचे लायव्ह रेटींग 2694 मेरेन पावला, जे प्रतिश्ठीत 2700 निशाणा पसून फकत 1 पावल पयस आसा. आयच्यान 2 एप्रील मेरेन वायव्य भारतान चडान चड तापमान 5 ते 6 अंश सेल्सियस मेरेन वाडपाची शक्यताय आसा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 4 दिसात उदेंत आनी द्विपकल्प भारतात चडान चड तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना शास्त्रज्ञ डॉ आर.के. जैनामनी हांणी सांगला की अस्तंत बंगाल आनी ओडिशाच्या एक्सुरे सुवातांनी आयज उश्णतेच्या ल्हाराची परिस्थिती आसूं येता. तशेंच मंगळारा आनी ब्रेस्तारा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आसाम आनी त्रिपुरातल्या कांय वाठारांनी सोमार मेरेन उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्र आनी छत्तीसगडाच्या भेटेर वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे करतले उक्तावण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार उक्तायतले. म्यानमारात आयिल्ल्या विनाशकारी भूंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 1644 जाला. भारतान ऑपरेशन ब्रह्मा खाला मजत धाडल्या. आयज देशभरात संवसार पाडवो व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. आनी आयपीएल क्रिकेटात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्सान मुंबय इंडियन्साक 36 धावड्यांनी हारयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.